ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। मे का च मे तिस्रश्च मे पञ्च च मे सप्त च मे नव च म एकादश च मे त्रयोदश च मे पञ्चदश च मे सप्तदश च मे नवदश च म एकविगंशतिश्च मे त्रयोविगंशतिश्च मे पञ्चविगंशतिश्च मे सप्तविगंशतिश्च मे नवविगंशतिश्च म एकत्रिगंशच्च मे त्रयस्त्रिगंशच्च मे चतस्रष्टमेऽष्टौ च मे द्वादश च मे षोडश च मे विगंशतिश्च मे चतुर्विगंशतिश्च मेऽष्टाविगंशतिश्च मे द्वात्रिगंशच्च मे षट्त्रिगंशच्च मे चत्वारिगंशच्च मे चतुश्चत्वारिगंशच्च मे ष्टाचत्वारिगंशच्च मे वाजश्च प्रसवश्चापिजश्च क्रतुश्च सुवश्च मूर्धा च व्यश्नियश्चान्त्यायनश्चान्त्यश्च भौवनश्च भुवनश्चाधिपतिश्च। ॐमिडादेवहूर्मनुर्यज्ञनिर्बृहस्पतिरुक्तामदानिशगंसि षद्विश्वे देवासूक्तवाचः पृथिवीमातर्मा माहिगंसीर्मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमती देवेभ्यो वाचमुद्यासगं शुश्रूषेण्याम् मनुष्येभ्यस्तं मा देवा अवन्तु शोभायै पितरोऽनुमदन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
परमपूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त कुटे काका आपल्याला आज सांगणार आहे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज बुधवार दिनांक 3 फेब्रुवारी 1993 माया अपार्टमेंट मधील संध्याकाळचे केंद्र हरिपाठातील नाम मंत्र जप कोटी जाईल पाप रामकृष्ण संकल्प धरणी आहे। निजवृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको तीर्थी रती भाव भरिले करुणा शांती दया पाहुणा हरि करी ज्ञान देवा प्रमाण निवृत्ती ज्ञान समाधी संजीवन हरिपाद या अभंगावरील सद्भक्त श्री विजय खांडेकर यांचे निरूपणात ते म्हणतात, आतापर्यंत हरिपाठात जे काही सांगितले आहे त्याचा आढावा घेणारा उपसंहारात्मक हा अभंग आहे इत्यादीनंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतायत। त्रिगुणात्मक जगत असार म्हणजे मिथ्या आहे, मात्र जगताचे अधिष्ठान असणारा निर्गुण परमात्मा मात्र सार आहे म्हणजे सत्य आहे। हा सारासार विवेक हरिनामाचे पाठ केल्यानेच होतो। सगुण निर्गुण हे दोन्ही धर्म अगुण असणाऱ्या हरीच्या ठिकाणी नाहीत। तो परमात्मा अव्यक्त आणि निराकार असून त्याची प्रचिती नामस्मरणाने हरिरूप होऊन घेता येते। नामस्मरण हा भगवत प्राप्तीचा सहज सुलभ मार्ग असला तरी त्यात भावाला महत्व आहे। भावाशिवाय देव कळणार नाही आणि गुरुशिवाय अनुभव येणार नाही। तपाशिवाय दैवत प्रसन्न होत नाही किंवा अगोदर काही त्याग केल्याशिवाय काही मिळत नाही अशा दृष्टांतातून ज्ञानदेवांनी भावाचे महत्व विशद केले आहे। भाव या शब्दात सहजता आहे। नामस्मरण इतके सहज व्हावे की वाचेरा त्याचे स्मरण ही असू नये. मी हरीचे नामस्मरण करतो ही जाणीव लोप पाहून जेव्हा सतत आणि सहजगत्या नामस्मरण होऊ लागते तेव्हा तो जीवाचा भाव होतो. मग नामस्मरण करावे लागत नाही, ते होत राहते. अशी मजा आहे काय समाजात. एवढे बोलून हरी हरी म्हणत स्वामीजी बोलायचे थांबले. पुढील केंद्र बुधवार दिनांक 10 फेब्रुवारी 1993 माया अपार्टमेंट मधील संध्याकाळचे केंद्र. केंद्रामध्ये चाललेले हरिभारातील अभंगवारी निरूपण आता संपुष्टात आले आहे. शेवटी तुकाराम महाराजांचा अभंग आहे, नाम संकीर्तन साधनातही सोपे जळतील पापे जन्मांतरीची, न लगे सायास दावे वनांतरा सुखे येतो घोरा नारायण. यावरील सद्भक्त श्री अनिरुद्ध देशमुख यांचे निरूपणानंतर सद्भक्त तारामती खरे यांनी रामकृष्ण हरी भज भज मना पतित पावना आत्मा रामा दासानुदास होऊन माधव स्वानंद वैभव सुखे चाकी हा अभंग म्हटला. त्यावर वा असे म्हणून स्वामीजींनी सद्भक्त प्रिया पोहे यांना अभंग म्हणायला सांगितला. त्या माझे मनोरथ पूर्ण करी देवा केशवा माधवा नारायणा हा अभंग म्हणतायत. तो ऐकताना समरस होऊन स्वामीजीचे भाव दाटून येत आहेत. एक सारखे रुमालाने डोळे टिपित आहेत. अभंगातील ओळ नामा म्हणे जीव होतो कासारीस ही ओळ प्रिया म्हणत असताना त्या ओळीतील अर्थाशी संपूर्ण एकरूप होत स्वामीजी जणू नामदेव होऊन प्रत्यक्षात कासारीत होत असले दिसतायत. अभंग संपला आणि कासारीस होत असलेले स्वामीजी मात्र क्षणार्धात प्रसन्न होऊन आता बोलतायत. असा हा परमार्थाचा बाजार आहे, माझ्या स्वामींचा दरबार आहे. ये हरिनाम का बाजार है, ये बाजार हा परमार्थ अतिशय गोड आहे. या चांगल्या गोष्टींचा स्वीकार करावा, त्याने सुख वाढीला लागेल. वाईट गोष्टींनी कसे काय सुख मिळेल? निंदा नाही, नादस्ती नाही, म्हणून एकही शत्रू नाही. असेच आनंदात राहा. तुमचे सर्व पारमार्थिक मनोरथ पारमार्थिक इच्छा पूर्ण होत हे सांगत हात उंच करून सर्वांना आशीर्वाद देत असताना स्वामीजींना अतिशय दम लागला. आपल्या छातीवर हाताने राबत हरी हरी म्हणत त्यांनी आपले बोलणे संपवले. पुढील केंद्र शनिवार दिनांक 13 फेब्रुवारी 1993 माया अपार्टमेंट नजीक संध्याकाळचे केंद्र. आजपासून केंद्रामध्ये स्वामी माधवनाथांच्या साधक संजीवनीमधील अभंगवारी निरूपणास सुरुवात होत आहे. सद्भक्त श्री पंकज करवंदे हे आहेत ओपनिंग बॅट्समन आणि अभंग आहे गुरुकृपा धारी अम्मा आता काय उणे सोहम बोध दृढावला मोक्ष सुख जेणे मुक्तीची नोवरी आमचे लग्न धारे साचे आता दिवस खेळी नेळी काय कथू याचे. यावरील निरूपणात ते म्हणतात आपल्या स्वामीजींना स्वरूपानंद स्वामींची अनुग्रहरूपी कृपा झाली आणि ती झाल्याबरोबर या अभंगात ते म्हणतात आता काहीही निवायचे राहिले नाही कारण काहीही न्यून आता उरलेलेच नाही. यावर भले एवढे म्हणत उत्स्फूर्तपणे बोलण्याऐवजी आधीच ठरवून निवेदन केल्याप्रमाणे स्वामीजींनी आजच्या शनिवारपासून दर शनिवारी ज्ञानेश्वरीवर प्रवचन करायचे या नियमाने त्यांनी समोरील ज्ञानेश्वरी ग्रंथ उघडला आणि पर्वप्रवचनास सुरुवात केली. पुढील केंद्र बुधवार दिनांक 24 फेब्रुवारी 1993 माया अपार्टमेंट नजीक संध्याकाळचे केंद्र. केंद्रांच्या कार्यक्रमांतर्गत साधक संजीवनीमधील नको करू आता वाऊगी चाऊटी काळ उठा उठी जाय वेगे जाई जिरे भारे संतांशी शरण टाकी अभिमान विद्वत्तेचा माधव म्हणे संत दारीतील खुणा उशीर तू राणा मोक्ष सीता. या अभंगवरील निरूपणात सद्भक्त श्री निलिंद निमय म्हणतायत आपण माझ्या हातात फक्त समेदा आहे या भावाने आपल्या विद्वत्तेचा अभिमान टाकून देऊन संत सद्गुरूंना शरण द्यायला पाहिजे मग ते आपल्याला साधने बाबाच्या खुणा दाखवतील म्हणजे मार्गदर्शन करतील. त्याप्रमाणे आपण साधना करायची तशी साधना आपण परिपूर्ण केली म्हणजे मग आपण मोक्ष स्वीकार राहणार हो असे आश्वासनपूर्वक स्वामीजी आपल्याला या अभंगात सांगतायत. यावर स्वामीजी बहुत अच्छा असे कौतुकाने म्हणत उत्स्फूर्तपणे बोलतायत. परमार्थ हा सूक्ष्म आहे, तो सहजासहजी आकलन होणारा नाही. परमार्थ ग्रंथात परस्पर विरोधी वचने आहेत. जसे एके ठिकाणी आधी प्रपंच करावा नेटका असे म्हटले आहे, तर दुसऱ्या ठिकाणी प्रपंच मुळीच नाशका असे म्हटलेले आहे. एकीकडे नको नको प्राण्या गुंतू मोह जाळी असे सांगितले आहे, तर दुसऱ्या ठिकाणी हे विश्वची माझे घर असे संबोधले आहे. म्हणून नेमके आकलन होण्यासाठी श्रवण मनन ध्यान नामस्मरण इत्यादी साधना दीर्घकाल सातत्याने करण्याची आवश्यकता आहे. या साधना जेवढ्या कट्टाने जिद्दीने वाढवल्या जातील तेवढे आपले आकलन वाढत जाईल आणि आपला मार्गही स्पष्ट होत जाईल. परंतु ह्या जन्मात मी ते नवेन असा दृढ संकल्प ठेवावा. कारण जन्म नाही रे आणिक तुकामुळे याची भाग याचा विचार करावा. समर्थ म्हणतात, विचार पाहे तो पुरुषु, विचार न पाहे तो पशु, क्षेत्रज्ञ कोण याचा विचार करावा. आणि जे लोक हा विचार करीत नाहीत त्यांच्याशी संभाषण करू नये असे माऊली सांगतायत. तैसे जे पार्था विमुख या परमार्था तयाशी संभाषण सर्वथा करावे ना. कळले ना? एवढे भरून हरी हरी म्हणत स्वामीजी बोलायचे थांबले. पुढील केंद्र बुधवार दिनांक 3 मार्च 1993 माया अपासन नवी संध्याकाळचे केंद्र साधक संजीवनी मधील ज्ञानराया शेवट गोड करा. कैवल्याचा तू जगी पुतळा, चैतन्याचा तूची जिव्हाळा, हात धोणीया मनसी दीना, न्याहो पैल तिला, ज्ञानराया शेवट गोड करा. या अभंगावरील सद्भक्त प्राध्यापक निराताई देशमुख यांचे निरूपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतायत. आपण करतो तो संसार खरा आणि माझा वाटणे ही भ्रांती. संसार खरा नाही, तो खोटा आहे. आत्मा वेगळा, देह वेगळा, देहाचा संसार वेगळा, आत्म्याचा आभास जो जीव त्या जीवाचा संसार आहे. म्हणून पहिला निश्चय पाहिजे की मी आत्माच आहे, माझा संसाराशी काहीही संबंध नाही. तत्वत आत्म्याचा संसार असूच शकत नाही. आत्मा आनंदरूप शाश्वत सच्चिदानंद आहे. म्हणून वस्तुत आपलं प्रेम आत्म्यावरच पाहिजे. सर्वात प्रिय वस्तू कोणती असेल तर तो आत्मा, देह नव्हे. देहावर प्रेम याचा अर्थ आसक्ती. देहावर प्रेम असूच शकत नाही. म्हातारपण आलं की काही काही व्हायला लागतं म्हणजे कळतं. जोपर्यंत तारुण्य असतं पायाने रुवाबाद चालत असतो, हाताने काय काय करीत असतो, मुखाने हसत होतो तोपर्यंत रुवाब. दात चांगले असले तर दाखवत असतो लोकांना जीव काढून. पण एकदा चारीचारी केस पिकले, दात हरायला लागले, पडले, मग रुवाब संपतो. मी नेहमी म्हणतो, दात उगवण्यापासून दात पडेपर्यंत एवढेच जीवन आहे. त्या जीवनातील संसाराचा आपल्याला जबरदस्त मोह असतो. संसार करावा ती एक ड्युटी आहे म्हणून. परंतु मी सोहम तो आत्माच आहे या बोधाने करावा. वास्तविक सोहम मी तोच आत्मा आहे हे म्हणताना आपल्याला आनंदाच्या उकळ्या फुटल्या पाहिजेत. काय उणे आम्हा पांडुरंगा पायी, चिंता नाही. अनेक गोष्टींनी चिंता वाढते. कोणी म्हणतो, माझा मुलगा फर्स्ट क्लास फर्स्ट आला असेल, पण तो परमार्थ करतो काय? नसेल तर त्याला काही अर्थ नाही. परमार्थ नाही तो भिकारी असे समर्थच म्हणतात. खरे सुख पाहिजे असेल तर परमार्थासहित संसार करावा. कथम असत सतोप जायते, असत संसारापासून सत परमात्मा कसं देईल? म्हणून उजव्या हाताने परमेश्वराचे पाय घट्ट धरावे आणि डाव्या हाताने संसार करावा. तोही 24 तास करू नये. अधूनमधून वेळ काढून तोही परमेश्वराच्या पायी लावावा. आणि साठी ओलांडली की मग दोन्ही हातांनी परमेश्वराचे पाय घट्ट धरून ठेवावेत काय समजतात एवढे बोलून हरी हरी म्हणत स्वामीजींनी समारोप केला. हरिओम तत्सत.
शिंदे अभंग म्हण.
मन लागो मन लागो मेरे यार फकीरों में मन लागो मेरे यार फकीरों मन लागो मेरे यार फकीरों में मन लागो मेरे यार फकीर में जो सुख पाओ नाम जपन में जो सुख नाही अमीर में जो सुख नाही अमीर में मन लागो मेरे यार फकीर में मन लागो मेरे यार फकीर में भला बुरा सबका सुन लीजे कर गुजरान गरीब में कर गुजरान गरीब में भला बुरा सबका सुन लीजे कर गुजरान गरीब में कर गुजरान गरीब में मन लागो मेरे यार फकीर में मन लागो मेरे यार फकीर में प्रेम नगर में रन हमारी प्रेम नगर में रन हमारी भली बनाई सबूरी में भली बनाई सबूरी में मन लागो मेरे यार फकीरी में मन लागो मेरे यार फकीर में जो सुख पाओ नाम जपन में जो सुख नाही अमीर में जो सुख नाही अमीर में आखिर तन खाक मिलेगा आखिर तन खाक मिलेगा का फिरत है मगरूर में कहा फिरत है मगरूर में मन लागो मेरे यार फकीर में मन लागो मेरे यार फकीर में जो सुख पाओ नाम जपन में जो सुख नाही अमीर में जो सुख नाही अमीर में मन लागो मेरे यारो फकीर में मन लागो मेरे यार फकीर में कहत कबीरा सुन भाई साधु कहत कबीरा सुन भाई साधु साहब मिलेगा सबूर में साहब मिलेगा सबूर में मन लागो मेरे यार फकीर में मन लागो मेरे यार फकीर में जो सुख पाओ नाम जपन में जो सुख नाही अमीर में जो सुख नाही अमीर में मन लागो मेरे यार फकीर 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 में फकीर में फकीर में
स्वधर्मामध्ये निधन झाले तरी ते श्रेयस्कर कसे निधनात श्रेय काय आहे? स्वधर्म विगुण विगुण स्वधर्म तरी काय कामाचा, असे प्रश्न आहेत. भगवद्गीतेमध्ये श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात स्वनुष्ठितः स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह, असं विधान भगवंतांच्या मुखातून आलेलं आहे. त्याच्यावर हा प्रश्न दिसतोय. त्याच्यावर प्रश्न असा आहे की स्वधर्मामध्ये निधन झालं तरी ते श्रेयस्कर कसं, म्हणजे निधनात श्रेय काय आहे असं विचारलेलं आहे. आणि विगुण असेल जर स्वधर्म, तर असा विगुण स्वधर्म तरी काय कामाचा असं म्हटलेलं आहे. स्वधर्म, परधर्म आणि धर्म असे शब्द वारंवार येतात. धर्म ही सर्वांकरता असणारी व्यवस्था आहे. समाजाने सर्वांकरता निर्माण केलेली व्यवस्था म्हणजे धर्म आहे. त्या धर्मामध्ये विशेष करून नीतीचं पालन सर्वांकरता नियम बनवून किंवा धर्म म्हणून कायदा करून नीतीचं पालन समाजाच्या व्यवस्थेसाठी हे धर्माच्या संकल्पनेमध्ये मुख्यतः येतं. यस्तु अभ्युदयः निःश्रेयसा स एव धर्मः, असं धर्माबद्दल म्हटलेलं आहे. ज्याच्यातून अभ्युदय आणि निःश्रेयस हे दोन्हीही प्राप्त होतात त्याला धर्म असं म्हणतात. अभ्युदय म्हणजे लौकिक भरभराट, त्याला अभ्युदय असं नाव आहे. ऐहिक आणि लौकिक भरभराट नीतीच्याच माध्यमातून होणं हे धर्माचं स्वरूप सांगितलेलं आहे, अनीतीच्या नव्हे. न्याय्य धर्म्य अशा कर्मांमधून लौकिक ऐहिक भरभराट धर्माला मान्य आहे, आणि अशी भरभराट होणं हे धर्माच्या अंतर्गत सांगितलेलं आहे. पण ऐहिक आणि लौकिक एवढंच जीवन नसून शांती समाधान प्रेम आनंद तृप्ती सुख ही मूल्य देखील तितकीच महत्वाची असल्यामुळं केवळ शरीराचं सुख सोयी एवढ्यापुरतीच भरभराटीची धर्म संकल्पना नाही, तर धर्म संकल्पनेमध्ये निःश्रेयस म्हणजे मोक्ष प्राप्ती किंवा देहाच्या बंधनातूनच आपण मुक्त होणं, जन्म आणि मरण यांच्या फेऱ्यातून सुटणं, अशा प्रकारची एक संकल्पना धर्मामध्येच बसवलेली आहे. या व्यापक धर्म संकल्पनेनी समाज चालतो. पृथ्वी तलावर अनेक धर्म आहेत आणि ते धर्म मुख्यतः समाजाची व्यवस्था बसवण्याचं काम करतात, आणि त्याच्यामध्ये देखील समाज सुखानी शांतीनी प्रेमभावानी मानवतेनी बंधुभावानी कसा व्यवहार करेल याच्याविषयी तत्वज्ञान सांगितलेलं असतं, की ज्यामुळं किमान भांडणं मारामाऱ्या कटकटी होणार नाहीत, जो तो आपलं जीवन न्याय्य पद्धतीने जगेल आणि एक किमान पातळीवरचं सुख त्याला प्राप्त होईल, अशी कल्पना धर्म या संकल्पनेमध्ये आहे. पण या धर्म संकल्पनेची जी दुसरी बाजू आहे निःश्रेयसाची, ही निःश्रेयसाची बाजू ही परमार्थाकडे झुकणारी किंवा पारमार्थिक अशी बाजू आहे. स्वधर्म आणि परधर्म हे जे शब्द आहेत धर्माच्या व्यतिरिक्त येणारे, ते कर्तव्यात्मक गोष्टींचं पालन करणं हे स्वधर्मामध्ये मोडतं. जसा पत्नी धर्म, पती धर्म, पुत्र धर्म, बंधु धर्म अशा प्रकारचे परस्पर नात्यांमध्ये असणारे जे संबंध आहेत ते संबंध देखील, आणि त्याच्या बरोबरीने जर या सर्व प्रकारचे धर्म अस्तित्वात आहेत असं मानलं तर त्यांच्या संबंधी असणारी कर्तव्य, तसंच पोटापाण्याचा व्यवसाय आणि पोटापाण्याचा व्यवसाय सांभाळत असताना निःश्रेयस प्राप्ती ही गोष्ट स्वधर्मामध्ये सांगितली गेली. हा जो स्वधर्म आहे या स्वधर्माची शोधाशोध करावी लागत नाही, तो निसर्गदत्त तुमच्या समोर उभा असतो. जसं विनोबा म्हणतात की तुम्ही जन्माला आलात, तुम्हाला तुमचे आई वडील शोधायला लागत नाही, ते आधीच ठरलेले आहेत. असं असल्यामुळे त्यांची सेवा हा धर्म ओघानी आला. जे स्वधर्म आहेत त्या स्वधर्माची कधी शोधाशोध करावी लागत नाही, ते समोर उभेच असतात. कर्तव्य म्हणून, करणीय म्हणून ज्या गोष्टी समोर उभ्या असतात त्या स्वधर्मामध्ये सांगितलेल्या आहेत. या स्वधर्माच्या व्यतिरिक्त अर्थातच विरोधार्थी असा दुसरा शब्द आहे, तो म्हणजे परधर्म. म्हणजे स्वधर्म सोडून दुसरंच करत राहणं याला परधर्म असं म्हणतात, जो स्वतःचा नाही असा. या तिसऱ्याच अध्यायामध्ये, ज्या अध्यायामध्ये हा श्लोक आलेला आहे आणि या श्लोकावर प्रश्न विचारलेला आहे, या अध्यायामध्ये जर स्वधर्म पालन आणि स्वधर्म पालनाने मोक्ष प्राप्ती ही इतकी सहज असेल तर अथ केन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलाद इव नियोजितः, असा अर्जुनाने प्रश्न विचारलेला आहे. जर स्वधर्म पालन आणि स्वधर्म पालनाने मोक्ष हे इतकं सरळ गणित असेल तर मग या स्वधर्मावर उड्या का नाही पडत? त्याच्या ऐवजी मनुष्य दुसरंच का करत बसतो? पापाचरण का करतो? आणि आपली इच्छा नसताना देखील, अनिच्छन अपि वार्ष्णेय, कोणीतरी बलपूर्वक आपल्याकडून नियोजना करावी अशा प्रकारे नको असलेली कर्म का बरं केली जातात, असं अर्जुनाने विचारलं. अर्जुनाने असं विचारलं की परधर्माचं आचरण का केलं जातं, आणि त्याच्यावर भगवंतांनी उत्तर दिलं, स्वतःचीच इच्छा असते म्हणून. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः, आपल्या अंतर्यामी असणारे जे काम आणि क्रोध आहेत, जे रजोगुणामुळे निर्माण झालेले आहेत, त्यामुळे स्वधर्म सोडला जातो. महाशनौ महापापमा विध्येनम इह वैरिणम, असं भगवंत त्यांना म्हणतात. अतिशय अपराध करायला लावणारा, पाप करायला लावणारा हा परधर्म वैरी आहे असं तू जाण, असं भगवंत अर्जुनाला म्हणतात. म्हणजे एक उघड झालं, धर्म ही व्यापक समाज रचनेकरता आवश्यक अशी संकल्पना की जी सर्वांनी पाळावी, त्या धर्म या संकल्पनेमध्ये स्वतःच्या बाबत असणाऱ्या कर्तव्याचा असा जो भाग आहे तो स्वधर्म म्हणून आहे, आणि त्या स्वधर्माचं पालन आपल्याच ठिकाणी असणाऱ्या, जो पालन करू इच्छितो त्याच्याच ठिकाणी असणाऱ्या कामक्रोधांमुळे तो करू शकत नाही, त्याच्याऐवजी दुसरीच कामं तो हातात घेतो. आई वडिलांची सेवा कष्टकारक आहे तर आई वडिलांना सोडून द्या, हे जास्त सोपं. परधर्म हा जास्त सोपा आहे. कधी कधी स्वधर्म हा विगुण देखील होतो. इथं जसं म्हटलंय की विगुण स्वधर्म काय कामाचा, स्वधर्म विगुण होतो कधी कधी. जसं अर्जुनाला युद्धाकरता उभं राहावं लागलं, आणि युद्ध हा अर्जुनाचा स्वधर्म आहे असं भगवंत सांगत होते. युद्ध स्वधर्म कसं असू शकेल? तो खरं म्हणजे विगुण आहे, पण स्वधर्म म्हणून करणं आवश्यक म्हणून समोर उभा ठाकलेला आहे. अनेकदा स्वधर्म हा विगुण म्हणून समोर येतो. मी असं ऐकलं की आपल्या हाताखालच्या जवळपास पंचवीस चाळीस लोकांना कमी करायचं आहे अशी जबाबदारी टाकल्यामुळं ट्रायग्लिसराइड, युरिक ऍसिड या सगळ्या गोष्टी वारेमाप वाढल्या. आपल्या स्वतःवरच त्याचा परिणाम झाला, कारण विगुण स्वधर्म समोर आला. ज्यांच्याबरोबर आपण काम करतो, जे विश्वासाने आपल्याला रिपोर्टिंग करतात, ज्यांचे संसार उभे आहेत या कामावर, हे आपल्याला समजतंय. ज्यांनी कर्ज काढलेली आहेत घराकरता, गाड्यांकरता, ज्यांचं आता चांगलं चाललेलं आहे, त्यांना कमी करायचं आहे आणि तुम्ही निवडा दीडशे लोकांमधून कोण चाळीस असावेत, अशी जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. हा स्वधर्म फार विगुण आहे. पण भगवंत तर सांगतातच की श्रेयान स्वधर्म विगुण, हा विगुण असला तरी स्वधर्म श्रेयस्कर आहे असं सांगतात. कोणतं श्रेय? जर स्वतःवर दुष्परिणाम होत असेल अशा निर्णयांचा, तर स्वधर्म काय श्रेयस्कर आहे? कधी कधी कठोर निर्णय घ्यायला लागतात, कधी कधी कठोर व्हावं लागतं, अशा वेळेला स्वधर्म हा विगुण म्हणून समोर येतो. कोणालाच ते नको असतं, तरी देखील करणं आवश्यक म्हणून जेव्हा समोर येतं तेव्हा तारांबळ उडते. अर्जुनाची तशीच परिस्थिती झाली. हे कर्म निश्चितच विगुण आहे, याच्यात काही शंका नाही. तो स्वधर्म आहे म्हणून फार चांगला आहे असं कोणी म्हणू शकत नाही. तो करणं आवश्यक आहे, तरी देखील त्याचा होणारा जो त्रास आहे तो विलक्षण असतो. अशा वेळेला स्वधर्मामध्ये मृत्यू देखील परवडला, पण परधर्म नको असं भगवंत म्हणतात. प्रश्न असा आहे की निधनामध्ये काय श्रेय आहे, काय श्रेय मिळवलं? आपल्या स्वतःच्या या व्हॅल्यूज वाढवून घेऊन आपल्या स्वतःच्या शरीराचं नुकसान. मी असं ऐकलंय की डायबेटीस एकदा प्रमाणाच्या बाहेर, ज्या काही मर्यादा आहेत त्याच्या बाहेर एकदा गेला तरी देखील काही ऑर्गन्सवर परिणाम होतो आणि तो इरिव्हर्सेबल असतो. तो परत माघारी दुरुस्त होत नाही. आणि असा वारंवार वर गेलेला वारंवार तुमच्या व्हायटल ऑर्गनवर परिणाम करतो. वारंवार वर गेलेलं जे रक्तदाब त्याचं तंत्र आहे ते देखील कुठं ना कुठंतरी शरीरावर परिणाम करूनच जातं, ते जरी नंतर नॉर्मल झालं तरी देखील. तेव्हा जर उपकरण असती तर अर्जुनाचं ब्लड प्रेशर वाढलेलं असणार. अर्जुनाच्या शरीरातल्या कित्येक व्हॅल्यूज त्याची उलथापालथ नक्की झालेली असणार. मृत्यू तरी काय आहे? या अशा गोष्टीमुळेच मृत्यू आहे. तो मग मृत्यू काय श्रेयस्कर आहे असा प्रश्न विचारलेला आहे. भगवंत जेव्हा स्वधर्मामध्ये मृत्यू आला तरी चालेल असं म्हणतात, तेव्हा स्वधर्माचं परिपालन पारमार्थिक बोधानी करणं हे भगवंतांना अपेक्षित आहे. केवळ स्वधर्माबद्दल भगवंत बोलत नाहीत. तसं कर्तव्य करणारे खूप आहेत आणि ते आयुष्यभर म्हणजे इतकी चांगली मंडळी असतात आणि कर्तव्य करतच असतात. माझ्या माहितीचे एक गृहस्थ त्यांची पत्नी त्यांचा संसार दोन चार वर्षांचा झाल्यावर तिला थोडे वेडाचे झटके यायला सुरुवात झाली. तो आजार बळावला आणि संसार जेमतेम 7-8 वर्षांचा झालेला असताना त्यांचा स्वतःवरचा पूर्ण ताबा सुटला, त्या अगदी वेड्यात झाल्या. तशा परिस्थितीमध्ये त्या जवळपास 70 होऊन गेल्या, त्यांनी त्यांची सेवाच केली. त्यांची सगळी सेवा करायची, एक बाई घरी ठेवायची, त्यांच्याकडे लक्ष जितकं जमेल तितकं द्या म्हणायचं, मग ऑफिसमध्ये जायचं, आल्यावर परत स्वयंपाक करायचा. अशा प्रकारचा हा स्वधर्म म्हणून त्यांनी परिपालन केला. खूपच मोठी हिंमत आहे आणि खूपच चांगली गोष्ट त्यांनी निभावली. याच्यात पारमार्थिक कल्याण काय झालं हा दुसरा प्रश्न राहतो. जर पारमार्थिक बोधानी कृती घडली नाही तर पारमार्थिक कल्याण काही होत नाही, हे अगदी नियमाप्रमाणे लक्षात ठेवा. जर भगवंत कर्मयोग सांगताना म्हणतात की यस्तु इंद्रियाणि मनसा नियम्यारभतेर्जुन कर्मेंद्रियैहि कर्मयोगम असत्तः सविशिष्यते, नियतम कुरु कर्मत्वम कर्म जायो हि अकर्मणः, कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं हे चांगलं आणि नुसतं कर्म करण्यापेक्षा नियत कर्म करणं चांगलं. पण ते कर्म इंद्रियांचं मनाने नियमन करून, पुरेपूर मनाने इंद्रिय आवरून उत्तम रीतीने जो कर्म करतो आणि अनासक्त राहतो तो विशेष मानला पाहिजे. आणि हे जे नियत कर्म आहे तो करणारा यज्ञ प्रित्यर्थ कर्म करणारा असला पाहिजे. यज्ञार्थात कर्मणः, जो स्वधर्म सांगितला तो नुसतं आपलं कर्तव्यात्मक करा म्हणून नाही सांगितलं. यज्ञ संकल्पनेमध्ये सेवाभावानी करा, समर्पण भावनेनी करा आणि त्याच्यात स्वार्थ मुळीच नसला पाहिजे. याला भगवंत यज्ञ असं म्हणतात. जे प्रचलित यज्ञ चालतात ते असो, ते वैदिक पुरस्कृत असे यज्ञ आहेत तर ते यज्ञच आहेत असं आपण म्हणू. पण भगवंतांचा जो यज्ञ आहे, भगवंत ज्या यज्ञाबद्दल बोलतात तो यज्ञ मात्र सेवा सुचवतो. आपल्याखेरीज अन्य मानवांची सेवा, सर्व प्राणी मात्रांची आणि निसर्ग मात्राची सेवा, जे समोर आहेत त्यांच्या ठिकाणी समर्पण ठेवून, तसंच परमात्म्याच्या ठिकाणी समर्पण ठेवून, सद्गुरूंच्या ठिकाणी समर्पण ठेवून प्राप्त कर्तव्य कर्म करणं आणि स्वार्थाचा लवलेश नसणं. कारण शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेत अकर्मणः, काहीच जर केलं नाही तर शरीर यात्राच चालू शकत नाही. कर्मच न करणं अशक्य. मग काहीतरी कर्म करायच्या ऐवजी स्वधर्म कर्म, नियत कर्म कर आणि ती यज्ञ भावनेनी कर. मला सर्व कर्म अर्पण करून कर. आपण आत्मस्वरूप आहोत याचं स्मरण ठेव. फळाची आशा धरू नको. फळ मिळणार आहे, तुझ्या कर्माच्या जोक्त फळ मिळेल त्याची आशा ठेवू नको. ममत्व राखू नको आणि कर्मामध्ये अभिनिवेश ठेवू नको. अशा प्रकारे जर कर्म केलं तर विगुण जरी कर्म असेल तरी कर्म विगुण आहे का चांगलं आहे हे महत्वाचं नसून तुमची पारमार्थिक तयारी होते आहे ते कर्म करत असताना, हे जास्त महत्वाचं राहतं. म्हणून स्वधर्माचं पालन करा असं या श्लोकामध्ये जरी सांगितलं असलं तरी त्याच्या आधी आणि नंतर काय सांगितलेलं आहे तेही विचारात घ्यायला लागतं. केवळ एक वचन विचारात घेऊन चालत नाही. भगवंतांनी एकूणच जो उपदेश केलेला आहे, साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, संसार जिणतयाचे शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरी ये, हे केवळ बोलण्याचं शास्त्र नाहीये तर हे जणू संसार जिंकण्याचं शस्त्र तुमच्या हातात आलेलं आहे. काय गीता शास्त्र आहे. आत्मा जेणे ज्यामुळं आत्मा हे हस्तगत रत्न होय, आत्मा असा रत्नासारखा हस्तगत हातात येईल. म्हणून स्वधर्माचं परिपालन अशा बेताने करायला पाहिजे की जेणेकरून आत्मा हस्तगत रत्न होईल. तर तो स्वधर्म हा विगुण असला तरी देखील तो लाभदायकच ठरेल. परधर्म आहे तो भयावह आहे असं भगवंत म्हणतात. इथं ते म्हणतात की निधनात काय श्रेय आहे. स्वधर्म आता सांगितला तशा प्रकारचा स्वधर्म आचरत असताना मोठी आत्मिक उन्नती होते, अतिशय अलिप्तता प्राप्त होते, देहसंग झडझडून जातो. युक्ता कर्मफलम त्यक्त्वा शांतिम आपनोति नैष्ठिकीम असं भगवंत म्हणतात. जो युक्त झालेला आहे तो कर्मफलाचा त्याग करून शांती प्राप्त करतो. या स्वधर्माचरणामुळे शांती प्राप्त होते. रामचंद्रांनी जी स्वधर्म कर्माचं आचरण केलं तर त्यांना शांती सोडून गेलीच नाही असं लक्षात येतं. राज्यावर बसणार, राज्याभिषेक होणार अशी परिस्थिती असताना रामचंद्र अतिशय शांत होते आणि राज्य जातंय असं लक्षात आल्यावर आत्ताच्या भाषेत खुर्ची डळमळीत होते आहे, निर्णय बदलला जाण्याची शक्यता आहे असं लक्षात आल्यावर देखील त्यांच्यात काहीच फरक पडला नाही. जे समोर येईल कर्तव्यात्मक तर तो स्वधर्म पारमार्थिक दृष्टी ठेवून त्यांनी आचरून दाखवला, तो श्रेयस्कर आहे. त्यामुळे स्वधर्मामध्ये निधन याचा अर्थ बोधपूर्ण स्वधर्म पालन करत असताना झालेलं निधन. त्या निधनात निश्चितच श्रेय आहे, कारण आपण जे काही कर्म करतो त्या कर्माचे परिणाम बाह्य परिणाम असतातच, पण आपण केलेल्या कर्माचे तुम्ही विश्वास ठेवा की त्याचे परिणाम जसे बाहेर होतात तसे आत देखील होतात, आंतरव्यक्तीवर होतात. मी तुमच्याशी शांतपणाने बोलतो आहे तर बाहेर तुम्हाला शांती वाटते आणि आत माझी शांती देखील बिघडत नाही. माझं मन शांत होऊन जातं माझ्या बोलण्यामुळं, चित्त शांत होतं, बुद्धीला देखील शांतता लाभते. तुम्ही कधी रागावून ओरडणारा माणूस पाहिलाय? त्याचा परिणाम त्याच्या आत होत असतो, त्याच्या मनावर, त्याच्या बुद्धीवर, त्याच्या चित्तावर त्याचा विलक्षण परिणाम होत असतो. त्याची प्रकृती सैरभैर झाल्याखेरीज राहत नाही. आपण जी कर्म करतो त्या कर्मांचा जसा बाह्य परिणाम होतो त्याला फळ म्हणतात, ते फळ स्वीकारावं लागतं, तसा कर्माचा एक अंतर परिणाम होतो, तो मनावर होतो, चित्तावर होतो, बुद्धीवर होतो, संस्कार म्हणून होतो, अंतःकरणावर होतो. एवढंच नव्हे तर हा जो परिणाम आहे हा परिणाम नंतर अंगोपांगावर दिसायला सुरुवात होते. एखादा मनुष्य पाहिल्याबरोबर तुम्हाला अविश्वास कधी निर्माण झालाय, तुम्हाला असं वाटलंय की हा कदाचित भामटा असू शकेल, तो भामटा असतो. त्याच्या अंगोपांगावर, इंद्रियांवर देखील त्याची लक्षणं दिसायला सुरुवात होते. तसं संतांच्याही अंगोपांगांवर ही लक्षणं दिसतात. सद्भाव जीवगत बाहेरी दिसती फाकत, स्फटिक गृहींचे डोलत दीपू जैसे, असं ज्ञानेश्वर महाराजांनी. स्फटिकाच्या घरामध्ये दिवा लावला तर स्फटिकाची जी भिंत आहे ती नसल्यासारखी ती असून देखील जसाचा तसा बाहेर त्याचा प्रकाश यावा, तसे या घरामध्ये पुष्कळ दिवे आहेत पण बाहेर काय त्याचा उजेड पडलाय. पण हे जर स्फटिकाचं घर असेल तर आर पार भिंत नाहीच असं वाटावं, असा प्रकाश बाहेर जाईल. त तसा सत्पुरुषांच्या आत जो सद्भाव असतो जीवगत तो त्यांनी कर्मातून मिळवलेला आहे. साधनेने साधना देखील कर्म आहेत, कर्मातून मिळवलेला आहे आणि तो त्यांच्या देहामधून बाहेर पडत असतो. आपण स्वामीजींकडे गेलो की आपल्या सगळ्यांना अनुभव आहे, त्यांच्या अवतीभोवती एक प्रकारचा काय आमोद असा भरलेला असायचा, आनंद भरलेला असायचा. आपल्या कर्मांचा आत परिणाम होतो फलस्वरूप, आणि हा परिणाम मनावर, चित्तावर, बुद्धीवर, जे जीवाचे अबोधात्मक अंगच आहेत त्यामुळे जीवावर त्याचा परिणाम होतो आपल्या कर्मांचा, बऱ्या वाईट कर्मांचा. आणि ते संस्कार घट्ट होतात जीवाच्या ठिकाणी, त्याच्यातून आपली प्रकृती बनते, त्याच्यातून आपली विचार करण्याची पद्धत बनते, त्याच्यातून आपली निर्णय घेण्याची पद्धत बनते, आणि त्या पद्धतीमुळे आपलं पुढचं कर्म प्रभावित होतं. चुकीच्या संस्कारांमुळं चुकीची कर्म परत परत बाहेर पडतात इंद्रियातून आणि त्याचे परत परिणाम भोगावे लागतात. म्हणून चांगले परिणाम घेत पारमार्थिक बोधानी स्वधर्म कर्म, ते तुमच्या मनासारखं असो, विगुण असो अथवा चांगलं असो, पण त्याचे होणारे परिणाम मात्र चांगलेच होतात पारमार्थिक बोधानी केलेल्या स्वधर्म कर्माचे. आणि असे चांगले परिणाम घेत राहिलेला जो जीव आहे तो देह पडल्यानंतर अजून चांगल्या गतीला जातो. हे जे जीवन आहे ते जीवन संपलं की सगळं संपलं असं नाहीये. परत जीवन जेव्हा प्राप्त होतं तेव्हा त्या जीवात्म्याला एक मन प्राप्त होतं, चित्त प्राप्त होतं, बुद्धी प्राप्त होते, अंतःकरण प्राप्त होतं. मागं जे केलेलं आहे तर ते सगळं घेऊन जसंच्या तसं तो पुढे जातो. त्यामुळं पारमार्थिक बोधानी आचरलेला जो स्वधर्म आहे त्याच्यामध्ये निधन देखील श्रेयस्कर आहे. कारण निधनानी संपत काही नाही, फक्त एक दृश्य प्रवास संपल्यासारखा वाटतो. परत जन्म आहे, परत कर्म आहेत. तुम्ही सगळे इथे येऊन बसलात कशा करता? तुम्ही तुमचा वेळ घालवताय? तुम्हाला काही या वेळेला दुसरं काही करायला काम नाहीये का? साधन नाहीये. पण तुम्ही हे जन्म जन्म करत आलेले आहात म्हणून तुम्ही इथं आलात आणि येतच राहत आहात, येतच राहिलात आणि इथून पुढेही यालच. आणि हे संस्कार तुम्ही मिळवत आहात, हे संस्कार मिळवत मिळवत जीव हा पुढच्या प्रवासाला जात असतो. त्यामुळे विगुण असा स्वधर्म आचरत असताना मृत्यू झाला तरी परवडला. पण परधर्म भयावहा असं भगवंत म्हणतात. परधर्म मात्र खरंच घात करणारा. परधर्मामध्ये आत्मघात आहे. परधर्मामध्ये, परधर्म म्हणजे स्वार्थ, कर्तव्यात्मक कर्म सोडण्याची प्रेरणा स्वार्थामुळे होते, कामामुळे होते. काम एष क्रोध एष असं जे भगवंत म्हणतात, काम म्हटलं की काम क्रोध लोभ हे तीनही आले. मत्सर दंभ अहंकार ही हे देखील त्याच्या पाठोपाठ आलेच. यांनी प्रेरित होऊन जे सुकर वाटतं ते करत राहणं आणि कर्तव्यात्मक वाटतं ते सोडत राहणं यांनी विपरीत संस्कार स्वतःवरच ओढून घेण्यासारखं आहे. आणि हे विपरीत संस्कार जीवावर झालेले त्याला दुःख देतात. कधी कधी कोणाकोणाला स्वधर्म कर्म करताना आपली ऐहिक भरभराट फार झाली नाही असं वैषम्य देखील वाटतं. त्याच्याऐवजी ती अमुक अमुक व्यक्ती बघा लांबलचक गाड्यांमधून फिरतीये, पण जरा अजून तिच्या जवळ गेलात तर लक्षात येईल की ती स्वस्थ आहे का अस्वस्थ आहे, ती शांत आहे की अशांत आहे, तिने काय मिळवलेलं आहे, तिने पैसा मिळवलेला आहे पण शांती अशी मिळवता येत नाही, समाधान प्रेम असं मिळवता येत नाही। त्यामुळे परधर्म हा आत्मघातकच आहे। परधर्मामुळे आपल्या स्वतःचा घात होत असतो। स्वधर्म हा प्रत्येकाचा मात्र निराळा असू शकतो, एकच एक असणार नाही। जितक्या व्यक्ती तितके त्या त्या व्यक्तीला अनुकूल अनुरूप असा त्याचा स्वधर्म आचरण्याचा मार्ग असू शकेल, पण स्वधर्माचं गंतव्य मात्र एकच असतं, रस्ते खूप असले तरी। एकाच ठिकाणी स्वधर्म घेऊन जातो। स्वधर्म भरपूर असतील प्रत्येकाचे आपापल्या जबाबदाऱ्यांप्रमाणे, पारमार्थिक बोधाने त्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, यज्ञ म्हणून पार पाडाव्यात। पारच पाडू नये असं कधीही करू नये। कधी कधी धकाधक निर्माण झाली की माणसाला वैराग्य प्राप्त होतं, नकोच म्हणतो, त्यांनी विशेष लाभ होणार नाही असं भगवंत ठासून सांगतात। कर्मणी एव अधिकारा हाते, देह लाभलेला आहे, कर्माचाच अधिकार तुला आहे। फळाचा अधिकार देखील तुला, फळ मिळणारच आहे, तू कर्म करतोस तेव्हा। तू फळाकरता कर्म केलं नाहीस तरी फळ मिळणार आहे, पण फळाकरता किंवा फलवासने करता कर्म न केल्यामुळं, फलवासने करता कर्म करायचं असं न केल्यामुळं आत्मकल्याण साधणार आहे, म्हणून मा फलेषु कदाचन असं ते म्हणतात। फळ टाकता येत नाहीच कोणाला, पण केवळ फळाकरता जर कर्म केलं तर देहबुद्धी वाढण्याचा धोका आहे, स्वार्थ बुद्धी वाढण्याचा धोका आहे। म्हणून सांगतात की मा फलेषु कदाचन, फळ नको असं चालतच नाही। चेंडू जमिनीवर अपटला की तो जसा ऍक्शन रिएक्शन या न्यायानी, तसं फळ हे रिएक्शन आहे, होणारच, मिळणारच। मा कर्म फल हेतुर्भू, पण फल हेतू ठेवून मात्र कर्म करू नको। माते संगहा तू अकर्मणी, आणि कर्म न करण्याच्या विषयी विशेष रुची तुझ्या ठिकाणी कदापि नको असं भगवंत सांगतात। कारण न करणं हा आत्म्याचा स्वभाव आहे, ती जबरदस्ती तू देहावर लादू नको। देह हा करतच राहतो, काही ना काहीतरी करतच राहतो। तुला अकर्तृत्व आत्मदशा संपादन करायची असेल तर आत्मा हा मुळीच कर्म करत नाही, तू देहानी कर्म करतोस, त्याची अडचण आत्म्याला नाही। म्हणून कुर्वन नैवेह कर्माणि जिजी विशेष शतम समाहा असं म्हटलेलं आहे। मात्र ही स्वधर्म कर्म बदलत जाणं शास्त्रांना मान्य आहे। स्वधर्म बदलत जातो। जसं विद्यार्थी असताना एक वेगळा स्वधर्म, नोकरीला लागल्यानंतर एक वेगळा स्वधर्म, प्रपंचात पडल्यावर तो अजून बदलला, मुलं झाल्यावर अजून बदलला। स्वधर्म बदलत जाणं अपेक्षित आहे, एकच एक स्वधर्म नाही। जसं नदी कुठं उगम पावते आणि कुठं वाहते, तर त्या सगळ्या प्रदेशातून तिने जाणं जसं अपेक्षितच आहे, तरच ती सागराला जाऊन मिळेल। तसं तुम्ही आरंभलेली जी कर्म आहे त्याच्यात तुमची कर्तव्य त्या त्या टप्प्यावर बदलणं ही गोष्ट शक्य आहे, आणि संतांची देखील ती दिसते। वयाच्या 18व्या वर्षी तुकाराम महाराजांच्या हातात तराजू होता, आणि वयाच्या 40व्या वर्षी तुका म्हणे आता उरला उपकारा पुरता असं तुकाराम महाराज म्हणाले, जगद्गुरु झाले। त्यांची कर्तव्य कर्म बदलत गेली, तराजू सुटला। आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग, नंतर आपण परमात्म स्वरूप असा भाव झाला। आधी कुठं जरी जाऊन श्रवण करत असतील, साधना करत असतील, नंतर कीर्तन करायला लागले, प्रवचन करायला लागले, त्यांचा धर्म बदलला। स्वधर्म हा बदलेल, स्वधर्म हा बदलेल इतपर्यंत ठीक आहे, पण स्वधर्म विगुण आहे म्हणून तो सोडण्यात अर्थ नाही. आणि स्वधर्मामध्ये निधन झालं तरी देखील ते श्रेयस्करच राहतं, आणि परधर्माचं जे आचरण आहे तर ते भयावहच राहतं, कारण त्याचे भयानक परिणाम जीवाच्या अधोगतीमध्ये होतात असं भगवंत म्हणतात. तो अतिभयंकर आहे. म्हणून स्वधर्म विगुण जरी भासला तरी देखील पारमार्थिक भावानी करावा. सगळ्यांना एकसारखं जीवन नाही ना मिळत, काय करणार. अनेक अनेक प्रकारे प्राप्तन घेऊन जन्माला आलेले जीव, कोणी विपन्नावस्थेत जन्माला येतो, कोणी चांगल्या कुटुंबात जन्माला येतो, कोणाची आर्थिक स्थिती नंतर बिघडते, कोणाची चांगली होते, कोणाला बुद्धिमत्ता असते पण शिक्षण घेण्याची संधी मिळत नाही. या ज्या गोष्टी आहेत या प्राप्तनाप्रमाणे अतीताप्रमाणे होतच राहतील, पण त्या त्या वेळेला त्या त्या व्यक्तीने. आपले इथं सगळे संत बघा, गोरा कुंभार, ते कुंभार काम त्यांच्या मुळीच आडवं आलं नाही. विनोबा म्हणतात की ते सेना न्हावी, लोकांची डोई करता करता त्यांच्या मनामध्ये असा विचार आला की लोकांच्या डोक्यातला मळ आपण काढतोय, आपल्या चित्तातला मळ कधी निघेल असा विचार स्फुरला मात्र, आणि त्यांचं अंतर्बाह्य परिवर्तन झालं, सगळ्यांना वंदनीय झाले. कोणतंच कर्म तुमचं जे आहे ते आड आलं नाही ना. सजन कसाई आपल्या हातात असलेली जी वस्तू आहे ती स्वच्छ धुवून दुसऱ्याला द्यायची, आणि लक्षात ठेवायचं की हे तागड आहे ते सम राहिलं पाहिजे, इकडे वजन आहे आणि इकडे पदार्थ आहे ते सम असलं पाहिजे, अशी नेकी राखायची. एवढ्यानी त्यांनी बोध घेतला. कसाही काम करता करता मांस विकत असताना त्यांच्या ठिकाणी चित्तवृत्ती शुद्ध झाली, ते साधनेला प्रवृत्त झाले, कोणालाही आपली कर्म सावतामाळ्याला आड आली नाहीत, कोणालाच आड येत नाहीत. दुसऱ्याच्या तुलनेने विगुण वाटणं आपल्या हातातलं कर्म तर दुसऱ्याशी तुलना करूच नाहीये. आपण आपल्या परिस्थितीत जन्म घेतलाय, त्यांनी त्याच्या परिस्थितीत जन्म घेतलाय. आपलं आता काम असं आहे की आपुला तो गळा घेई उगवू, बस एवढं आपण चोख सांभाळायचं. कारण तुलना करत आणि झुरत बसणारा माणूस काहीही मिळू शकत नाही, त्याची परिस्थिती बदलू शकत नाही. त्यामुळे स्वधर्माचे रस्ते मात्र अनेक असू शकतील, ज्याच्या त्याच्या योग्यतेचे, ज्याचे त्याचे असे ते असतील, पण त्याचा आंतरिक धर्म आचरण्याची जी गोष्ट आहे ती मात्र एकच राहील. एकाच बोधाने तो कर्म करेल. मी आणि माझं काढून कर्म करण्याचं तंत्र आपल्या सगळ्यांना सांभाळायला लागेल. त्याच्यामध्ये कोणी गृहिणी असतील, कोणी ऑफिसमध्ये काम करणारे असतील, कोणी उद्योजक असतील, कोणी शेतकरी असतील, पण मी आणि माझं काढून टाकणं हे सर्वांना समान, कामं मात्र वेगवेगळी. आपण जे कर्म करतो ते ईश्वरार्पण बुद्धीनी करणं हे सर्वांना समान, कर्म वेगवेगळी. आपली वेगवेगळी कर्म असतील तरी साधनेची जी कर्म आहेत ती सगळ्यांची एकसारखी. काही स्वधर्म एकसारखे असतील तर काही आपापल्या परिस्थितीप्रमाणे असतील, पण हे सगळे रस्ते आत्मज्ञानाकडेच घेऊन जातात. असं असल्यामुळं तो विगुण जरी भासला तरी देखील तो उन्नतीकारकच राहील. आणि प्रत्येक वेळेला स्वधर्म कर्म हे भयानक नसतं. जेव्हा भयानक असतं तेव्हाच फार गोंधळ उडतो. एरवी फार गोंधळ उडायचं कारण नाहीये, आणि असे फार विपत्तीजनक असे प्रसंग जन्य असे प्रसंग कमी वेळेला येतात, काही सारखंच मनुष्य त्याच्यातून जात नाही. स्वधर्मामध्ये निधन झाले तरी ते श्रेयस्कर कसे? निधनात श्रेय काय आहे? विगुण स्वधर्म तरी काय कामाचा? असा खूप चांगला प्रश्न होता. त्यामुळं एक प्रकारे हे प्रगट चिंतन आपलं या निमित्ताने झालं असं समजू. धर्म, स्वधर्म, परधर्म आणि आत्मकल्याण आणि आत्मघात याच्याशी त्याचा संबंध असल्यामुळं स्वधर्मामध्ये मृत्यू देखील अतिशय श्रेयस्कर. स्वधर्म परिपालन करत असताना मात्र तो बोधपूर्वक आचरण हेच गरजेचं आहे. नुसतं कर्तव्य करतो याला काही अर्थ नाही. नुसतं कर्तव्य कर्म करण्याने कोणीच कुठं जात नाही. ते जत्रेतलं मेरी गो राऊंड चाक असतं की नाही? हल्ली तर अशी मोठी मोठी चाकं आहेत की तुम्ही 40-50 फूट उंचावर जाता आणि परत खाली येता, एवढी मोठी मोठी चाक त्याच्यावर बसता आणि 10 फेऱ्या मारून जिथून चढला तिथंच उतरतो. फार मोठा प्रवास झाल्यासारखं वाटतं पण प्रवास काही घडत नाही. तशी बोधाखेरीच केलेली कर्म कुठूनही कुठं घेऊन जाऊ शकत नाही. त्याच्यामध्ये बोध समाविष्ट असावा म्हणजे झालं. हरिओम तत्सत. एक मिनिट भर आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामी जी नारायण प्रभु हरी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ हरि.